काल रोहिणी त्याने प्रभूचं सांगू लागले की त्यांना मार्जिनचं इंजेक्शन द्यायचे दुखते म्हणून, तर ते म्हणायचे माझ्यासाठी चरणार होते. किती इलेव्हेटेड कॉन्फिडन्स. आपण अगदी टॉडलर आहे, रांगते बाळ आहे, आपण प्रयत्न करतोय थोडं थोडं. तर श्रावणाने काय केलं, 10,000 वर्ष उपवास केलं आणि नियम काढलं. 1,000 वर्ष झालं की एक डोकंच टाकायची यज्ञामध्ये, त्याला 10 डोकं आपण बिनकामाचे होते पण तरी एक एक टाकू लागलो. मग 9 टाकला, आता 10वं टाकणार म्हणजे ब्रह्मदेव प्रकट झाले. ब्रह्मदेव प्रकट झाले, दशक्रियाने त्यांना आदर दिला. मग काय वरदान पाहिजे जेवण भाऊ, एवढं तपश्चर्या करतो. ब्रह्मदेवाचा पोस्ट पण फार भयानक पोस्ट आहे. म्हणलं ब्रह्मदेव नोकरीच्या मागे सगळे लोक, ब्रह्मदेवाची नोकरी पण काही काय कारण त्या ब्रह्मदेव म्हणजे राक्षसाला भेटायला जावंच लागते. दिवशी राहिला असं तर गेलं नसतं, मला काही घ्यायचं नाही म्हणतात. पण ब्रह्मदेवाला काय त्याचं ऑफिसर आहे, ते राक्षस पण त्याच्या अंडर होतो. मग ते वरदान द्यायला जसं हिरण्यकशी फुला द्यायला जावंच लागलं, तर रावणाला पण द्यायला गेले. मग म्हणाले काय वरदान पाहिजे, हे भगवंता मला एकच ती म्हणजे मृत्यूची, तर मला अमर करा. पुन्हा तेच बघा, सगळे राक्षस लोक तेच करतात, रिपीटेड सेम मिस्टेक करतात. आणि आजचे सायंटिस्ट आहे ना डॉक्टर, त्यांना म्हणाले की आपण लोकांना अमर करतो, त्याच्या करतो संशोधन त्याच्या करतो. तर मृत्यू जर ऍक्सेप्ट केला तर मग कोण टेन्शन द्या नाही, काय किंवा जसं संपल ना महिला तर पुन्हा जन्म द्या, थोडं झोप आहे ठीक आहे. नाही नाही पण मरायचं नाही म्हणजे खूप आवड आहे. मग फार हे हॉस्पिटल काढा, ते काढा, ते काढा, हे इंजेक्शन तयार करा, ते इंजेक्शन, खूप संशोधन करा, खूपच मेहनत करावं. पण इफ यू ऍक्सेप्ट थिंग्स ॲज इट इज, लाईफ बिकम सिम्पल. जसं जन्म सिम्पल आहे तसं मृत्यू पण सिम्पल आहे. एवढं टेन्शन घ्यायचं काय, आज नाव द्या, जसं आजचा दिवस आहे ठीक आहे, तसं एक मृत्यूचा दिवस होईल त्या दिवशी आपण म्हणतो पुन्हा जन्म होईल पुन्हा मृत्यू होईल, एवढं टेन्शन काय घ्यायचं. मुख्य उद्देश काय आहे की आपण भगवंताला प्रसन्न करू शकतो नाही, त्याकरता आपण स्थिती वरती आपण एकत्र येऊ भगवंताचं सेवा केलं पाहिजे. जलमृत्यूच्या पलीकडे जाण्याकरता फारसं टेन्शन घ्यायचं काम, चक्र आहे ते चालू राहणार. भगवद्धामाला जर जायचंय तर मग पुन्हा इथे यावं लागणार, भगवद्धामाला जर गेलो पुन्हा इथे यावं लागणार, त्याकरता प्रयत्न करायचे. इथे यांना एकच होतं, इथंच राहायचं, मृत्यू नाही पाहिजे. ब्रह्मदेव म्हणाले की बाबा मी असं कोणाला वरदान देऊ शकत नाही, कारण आय शेल हॅव टू वन डे डाय, मला पण मरावं लागणार. मग दुसरं काहीतरी मग ठीक आहे, मला नाग लोकांकडून मृत्यू येऊ नये, यक्षांकडून येऊ नये, दैत्यांकडून येऊ नये, दानवांकडून येऊ नये, राक्षस देवतांकडून नाही, मनुष्य प्राणी है ते तर कचरा आहे, त्यांची तर विचार करू, त्यांचा त्यांच्याकडून मला मरण येईल असं मी विचार करू, त्याची काय करत नाही, ते अगोदरच सांगितलं. ते किती विचार असताना मूर्ख होते म्हणजे हाच का प्रमाणे म्हणाले ठीक आहे म्हणजे तू जे मागशील ते पण तुला मिळेल, सगळे डोके पण मिळतील तुझे, आणि तुला अजून एक वरदान देतो म्हणे की तुझ्या इच्छेनुसार तू जे पाहिजे ते रूप घेऊ शकते. विभीषण राम म्हणते तुझी काय इच्छा आहे तुला वरदान. विभीषण म्हणाला की तुम्ही जर माझ्यावर संतुष्ट झाला असेल तर मी जे काही जीवनाचं ध्येय आपण प्राप्त झालं ती संतुष्टी हेच माझं ध्येय, पण ठीक आहे माझं मन जे सत्याच्या मार्गावर नेहमी राहा, किती कठीण परिस्थिती आली तरी मी सत्याचा मार्ग कधी पुण्याचा मार्ग कधी सोडते, फार मोठं वरदान मागितलं विभीषण आहे. आणि मला ब्रह्मांतराचं पण शस्त्र द्या म्हणजे वरदान द्या जर इच्छा असेल तर ठीक आहे. तर तू खरं काय जरी तू राक्षसांकडून जन्म आले तरी मी तुला वरदान देतो की तुला देवतांप्रमाणे अमरत्व प्राप्त होईल, देवतांच्या बरोबरी पाहिजे. मग आता तिसरे नंबर 3 कॅन्डिडेट, तिसरे कोण होते, कुंभकर्ण. कुंभकर्णा सगळे देवी देवता टेन्शनमध्ये आले, आता काय आता काय, हे ऑलरेडी आले ऋषी मुनी राक्षसाला खाऊन टाकले त्यांनी. तर सगळ्यांना भीती राहणे त्यांनी 10,000 वर्ष तपश्चर्या केली आहे, ह्याला जर तुम्ही वरदान दिलं तर नाही काहीतरी होईल, काहीतरी काहीतरी करा, युक्ती करा. मग त्याने काय केलं, सरस्वती मातेला बोललं आणि सरस्वती माता म्हणाली काय सेवा आहे, म्हणे असं करा म्हणे तुम्ही त्याच्या जीवेवर जाऊन बघा म्हणे कुंभकर्णाचं. आणि ज्या मागे तर त्याला वरदान मागायला लावणे की झोपेचं वरदान. तर हा मग कुंभकर्णाला विचारत लागला पाहिजे, तर म्हणाले भगवंता जर मला वरदान द्यायचं असेल मला अनेक अनेक वर्ष झोपू द्या, तथा ब्रह्मदेवाने वरदान जाऊ लागले. तर कुंभकर्णाला अरे काय नॉलेज असं कळलं माझ्या सर तुम्हाला काय आलं म्हणे देवीगौड लोकांनी माझा काहीतरी गडबड केला. मग तरी मग हे लोक आनंदामध्ये राहू लागले त्या ठिकाणी. मग सुमारीला कळलं की असं वरदान यांना मिळालेलं आहे. मग तो अजून मग बघा आमचे नातू लोक प्रत्येकाला आहे मुलगा आमचं मोठं झालं पाहिजे. शेवटी मी मोठा आहे का माझा मुलगा आहे का माझं नातू आहे शेवटी गर्व आपलंच गर्व काय. तर ते तिघा लोक तिघांना खूप वरदान मिळालं पाहून मग सुमारी खूप गर्वाने पुढे आलं. त्यासोबत मरीच प्रहस्त विरूपक्ष महोदर सगळेजण गेले. रावणाला आलिंगन केलं आणि म्हणाले की आम्ही लंका सोडून गेलो होतो म्हणे आणि आता आपल्याला लंका ऍक्च्युली आहे आपली आपली आहे पण कुबेराने म्हणजे राक्षस लोक काय करतात मधूनच सुरू करतात. ऍक्च्युली लंका कोणी बांधलं होतं सुरुवातीला देवगड लोकांनी बांधलं होतं ते पाहत नाही. पण आता आपल्या आपण राहिलेला प्रॉपर्टीमध्ये बांधलं की आता माझं आहे ना माझं आजोबा पंजोबा राहिलं होतं ते माझंच झालं. मग राक्षस लोक म्हणले हे लंका कोणाचं आहे आमचं आहे आणि आता कोण राहते तिथे ते म्हणले आमचा आम्हाला परत मिळायला पाहिजे चला म्हणे घ्या म्हणे. मग दशगिरी म्हणाल की नाही नाही म्हणे तो माझा भाऊ आहे कसं का आपला भाऊ आहे तर विश्रामणीचं कुठं होतं मी काही तर भांडणं करणार नाही. पुन्हा यांनी त्याला प्रचार करायला सुरू केला. प्रचार राक्षस लोक म्हणून प्रचार करतात रात्री कधी कधी लोक असं एक प्रकार पडत एक व्यक्ती स्कूटरवरती बोलू लागले हा तिथं बोलायला जास्त जास्त 10 गावातली रस्त्या सुरू त्याला कधी पडू लागले तर कधी कधी कोणतं पडते वाटतं. म्हणून आपण नेहमी भक्तांच्या संगतीत राहिले असते नाहीतर कोणाचं ऐकलं तर काय होतं त्याचं आपल्याला खरं वाटायला कान कोणाला देतो तुम्ही कोणाचं ऐकतं म्हणा भक्ताचंच ऐकते हळूहळू भगवंताची भक्ती आपल्याला तर तुम्हाला म्हणाले की तुला कळलं पाहिजे की अरे हे भाऊ वगैरे काही नसतात पूर्वी म्हणे यांनी आपला अपराध केलेला आहे म्हणे बघ म्हणे दिती आणि आदिती दोघं आहे त्याच पद्धतीच्या पत्नी पत्नी कश्यपाच्या पत्नी आहे पण एकीचे मुलं राक्षस आहेत एकीचे हे आहे असं आणि काणी काणी करून त्यांनी त्याला कानपून घेत आहे. मग दशक्रियाने काय केलं पहिल्यांदा एक आपलं हे पाठवलं दूध पाठवलं रावणाने आणि सांगितलं की जा ती आम्हाला हे लंकेत आहे. मग वैश्राम म्हणाले की नाही मला हे तर राज्य माझ्या वडिलांनी दिलेलं आहे त्यामुळे मी काही देणार नाही. तर त्याला जर वाटेल तर तो यावा आणि त्याने पण राहावा आम्ही दोघं भाऊ होईल आम्ही दोघं फिरणार. मग कुबेरजी गेलं वडिलाकडे आणि विचारलं की हे दशरथ मला मागायला लागेल मी काय करू आणि दशरथला खूप वरदान आहे त्यामुळे तो खूप बलिष्ठ झालेला आहे आणि तो दुष्टबुद्धीचा पण झालेला आहे. तर त्यामुळे विश्रामणी म्हणाले की तुम्ही याच्याशी भांडणं करू नका तुम्ही काय करा मी कैलासवरती जा आणि तिथे जाऊन तिथे राहा आणि हे जे लंका आहे ते वेगळे करू टाका भांडणं करू टाका भाव भावाने भांडणं होती. ही सल्ला कोणी दिला विश्रामणी कोणा दिला दिला कुबेरजीने ऐकला तो आणि लगेच मग इकडे प्रहस्त आणि सगळे राक्षसांनी काय केलं लंकेमध्ये प्रवेश केला आणि मग त्या ठिकाणी त्या रावणाचं त्यांनी राज्याभिषेक करून टाकला. हरी गो हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा
Krishna Krishna Hare Hare